चीनीमंडी.com पॉडकास्ट।
घरी परतणाऱ्या श्रमिकांसाठी साखर कारखान्यांसह इतर उद्योगातूनही रोजगार देण्याचे प्रयत्न। देशभरातून उत्तर प्रदेशात परत आलेल्या श्रमिकांसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना औद्योगिक प्लांटचं काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत। राज्यामध्ये 119 साखर कारखाने पहिल्यापासूनच सुरू आहेत। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 12,000 वीटभट्ट्या आणि 2,500 शीतगृहांचंही काम सुरू झालं पाहिजे। त्यांनी सांगितलं की प्रत्येक वीटभट्टी 200 श्रमिकांना आणि एक कोल्ड स्टोरेज 150 श्रमिकांना रोजगार देईल। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मोठ्या उद्योगात 2.12 लाखपेक्षा अधिक श्रमिकांना रोजगार मिळावेत। उत्तर प्रदेश प्रवासी श्रमिकांसाठी एक सुरक्षित स्थळ बनलं आहे। लॉकडाऊन नंतर राज्यात 10 लाखापेक्षा अधिक प्रवासी आपल्या घरी परत आले आहेत। त्यांनी सांगितलं की राज्य सरकार त्यांचं भोजन, चिकित्सा आवश्यकता, सुरक्षा आणि रोजगार याबाबत त्यांना दिलासा देत आहे।